कैमरा एक्शन।
नमस्कार, मी अविनाश नारकर।
नमस्कार, मी ऐश्वर्या नारकर।
तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन,
कलाकार श्रुती सोबत।
सरांचं बालपण, त्यांची शिस्त आणि त्यांच्यासोबत असणारे लोक हे तर आहेच, आणि तशाच तुम्ही काहीतरी की यु नो तेवढंच प्रेमाने जपणाऱ्या समजूतदार बायको कोणाला नको असते। तर मला सांगा मॅम की तुमच्या घरात कोण कोण असायचं, आई बाबा काय करायचे?
मी डोंबिवलीची आहे आणि ह्यांच्या कम्प्लीट कॉन्ट्रास्ट होतं आमचं घर। आमची न्यूक्लिअर फॅमिली होती, म्हणजे मी आई बाबा आम्ही तिघंच जण आहोत रादर, त्यामुळे खूप कॉम्पॅक्ट असं सगळं होतं आणि माणसांची आवड होती रादर, पण असं एवढा राबता नव्हता घरात। इथे आल्यानंतर कम्प्लीट उलट होतं की खूपच माणसं घरात आहेत, फक्त माणूस घाणी नसल्यामुळे त्याचा त्रास नाही झाला आणि एन्जॉय केलं मी सुद्धा।
पण आई बाबा काय करायचे?
आई बाबा, आई टॅक्सिन मध्ये होते आणि बाबा रिझर्व्ह बँकेत होते। त्याच्यानंतर आय थिंक मी 8वी 9वीत असताना आमचं एक बुक स्टॉल होतं, म्हणजे आईनी नोकरी सोडल्यानंतर ती बुक स्टॉल सांभाळायची।
त्यामुळे मग कदाचित वाचनही तुमचं जास्त होतं?
अजिबातच नाही, मला वाचनाची अजिबातच आवड नव्हती। म्हणजे मला बाबा सांगायचं की निदान पेपर तरी वाच, पण तेही माझ्यानी व्हायचं नाही। म्हणजे रादर अजूनही मला आवड नाही। दरवर्षीचा संकल्प असतो ना, यावर्षी थोडं वाचूया, पण ते काही नाही होत माझ्याच्याने।
आपण कितीही लाजरे बुजरे असलो तरी एखाद्या गोष्टीसाठी आपण फेमस असतो। यु नो, घरात काम छान करते, स्वयंपाक छान बनवते, ते बंडखोर आहे, खूप बोलते, असं पण असतं। तुमची कुठली सवय होती आणि कशासाठी तुम्ही फेमस होता?
आधी मला वाटतं मी खूप बोलायचे, गप्पा पण मारायचे, पण आता आजकाल माहीत नाही, पण मी खूप इंट्रोवर्ट झाले, गप्पा मारत नाही मी खूप। पण माझी सवय म्हणजे मी त्या मनाने मी फटकळ आहे खूप, आणि जी मी वाटत नाही। असं वाटतं की मी खूप सोशिक आहे आणि खूप सोबर आहे, पण मी सोशिक नाही आहे। मी खूप फटकळ आहे आणि मला जे वाटतं ते बोलायला मला जास्त आवडतं। बस मला वाटतं हीच सवय माहिती असेल, म्हणजे इंडस्ट्रीत ऑफ द स्क्रीन सगळ्यांना माहिती आहे की मी कशी आहे। म्हणजे मी गंमत केली तर ती फक्त माझ्या जवळच्या माणसांना कळते, जर तिसरा माणूस कोणी बघत असेल तर नाही अशी काय बोलते ही बाई तुसड्यासारखी, पण ते माझ्या जे आम्ही ग्रुपमध्ये असतो त्यांना माहिती असतं की मी गंमत करते। त्यामुळे असा थोडासा वेगळा स्वभाव आहे, फटकळ डेफिनेटली आहे मी आणि मला राग खूप पटकन येतो।
ही आणि संपदा जोगळेकर, संपदा कुलकर्णी आताची, दोघांना राजन भिसेने खूप छान अशी उपमा दिलेली आहे। तो म्हणतो हे तुळशी वृंदावन नाही, हा तुळशी वृंदावनाचा कटआउट आहे, नुसता भास आहे हा।
सगळ्यांची पट्ट, कोणी शत्रू नाही किंवा कोणाबद्दल हेवे दावे नाहीत, पण मैत्री सगळ्यांचीच होते असं नाही आहे माझं। तसा हा जगन मित्र आहे, म्हणजे ह्याला जो भेटतो त्याच्याशी याची मैत्री होते, त्यामुळे हा त्यामुळे हा खूप एक महत्वाचा फरक आहे आमच्यात।
एम्बॅरेसिंग मोमेंट असते ना, म्हणजे कधीतरी बाबा एखाद्या दुकानात भोकाडात पसरलं आणि मला तीच डॉल हवी वगैरे।
खूप भयंकर एम्बॅरेसिंग मोमेंट दिले माझ्या आईला। मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे गाण्याचा मला अजिबातच काही सूरच नव्हता रादर, पण तरीही मी गायचे। शाळेतून माझं समूह गीतासाठी सिलेक्शन व्हायचं आणि मग त्या समूहामध्ये माझा बेसूर असेल तरी तो चालून जायचा। दोन प्रसंग मला आठवतात। एक तर मी खूपच लहान होते, म्हणजे अगदीच हार्डली पहिलीत वगैरे असेन, जेव्हा आई मी म्हटलं टेक्सनला नोकरीला होती, आणि सरप्राइझिंगली तिचा आवाज खूप चांगला आहे, ती खूप चांगलं गायची, म्हणजे ती परफॉर्म करायची त्यांच्या ॲन्युअल डेजना। तर तिने माझ्याकडून एक कोल्हा बहुभुकेला फार होता कावला हे एक गाणं आहे, तर ते तिने माझ्याकडून खूप तयार करून घेतलं होतं। अगदीच मी एवढीशी होते आणि मला ती कल्पना साडी नेसवली होती तिने, आणि ती मला सांगत होती की हां म्हण आता ते एक कोल्हा, फुल स्टेजवर होते मी, आणि ते तिने खूप आग्रह केला, सगळे टाळ्या वाजवतात, आणि त्यांचं ॲन्युअल फंक्शन खूप मोठ्या प्रमाणावर असायचं, म्हणजे ॲज इफ गडकरीला सुरू असेल तर तेवढा मॉब असायचा त्यांच्या ॲन्युअल फंक्शनला। तिने माईक ठेवला होता समोर माझ्या आणि मी तिथे म्हटलं होतं की मी उद्या म्हणते, आता नाही म्हणते, तर ते तिच्यासाठी आय कॅन अंडरस्टँड की किती एम्बॅरसिंग असेल। आम्ही ताटी उघडा ज्ञानेश्वरा किंवा केल्याने होत आहे रे या बालनाट्यांचे प्रयोग करायचो, आणि त्याचे आम्ही वेगवेगळ्या भागामध्ये दौरे करायचो। तर जळगावला आमचा प्रयोग होता आणि केल्याने होता आहे रेमध्ये मला, मी मराठीचं काम करायचं, मराठी विषय, त्याच्यात वेगवेगळे विषय असतात आणि ते येऊन त्या मुलाला सांगतात आपापली महती आणि आम्ही कसे सोपे आहोत, तुम्ही आमचा अभ्यास करा, असं ते एक नाटक होतं। त्याच्यात मी मराठी विषय करायचे आणि मराठीला ज्ञानेश्वर आणि असं सगळं एक गाणं होतं आणि मराठी हा विषय पहिलाच परफॉर्म करायला यायचा आणि ते गाणं मी सुरुवातच, म्हणजे माझं नेहमी कन्फ्युजन असायचं की पेटी आधी वाजणार आणि मग आपण गायचं की मी आपण गायल्यानंतर पेटी वाजणार आहे, तर हे सतत कन्फ्युजन असायचं। आणि अनिल सुनील म्हणून आमचे पेटी आणि तबल्यावर जुळे बंधू होते दोघं जण साथ करायला, तर ते आमच्यात असायचं की तू वाजवत नाहीस म्हणून मी म्हणत नाही आणि मी म्हणत नाही म्हणून तो वाजवत नाही आणि आम्ही अगदीच 5वी 6वीत वगैरे होतो. तर तेव्हा मी सुरू केलं तेव्हा पण मला आठवतं की 1000 मॉब होता आणि मी जो सूर लावला तोच हुकला होता आणि खूप बेसूर मी सुरुवात केली होती आणि ते काही केल्या पहिलं कडव झालं तरी ते काही सुरात येत नव्हतं आणि आई मला विंगेतनं सांगवती की पल्लू आतिये आतिये पल्लू आतिये आणि मी जाम ऐकत नव्हते आणि मी ते गाणं पूर्ण करून आले. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या दोन मोमेंट्स तिच्या आयुष्यातल्या खूपच एम्बॅरेसिंग मोमेंट्स असतील. 93.5
रेड एफएम बजाती रहो.